जय राधा माधव कुंज विहारी जय राधा माधव कुंज विहारी जय गोपी जन वल्लभ गिरिवर धारी जय जय गोपी जन वल्लभ गिरिवर धारी जय जय यशोदानन्दन व्रज जन रञ्जन यशोदानन्दन व्रज जन रञ्जन यमुना तीरावनचारी मुनतीरावनचारी जय प्रभुपद 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 जय प्रभुपद जय प्रभुपाद की जय विष्णुपाद परमंत परिवर्ताचार्य अष्टोदर्शन अभय चरणारविंद भक्तिवेदांत स्वामी शिल प्रभुपाद की इस्कॉन बाउंडर आचार्य शिल प्रभुपाद की अनंत कोटि वैष्णववृंद की नामाचार्य हरिदास ठाकुर की प्रेम से कहो श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद की हरे कृष्ण महामंत्र की हरिनाम संकीर्तन अन्य की जय श्री राधा कृष्ण गोप गोपिका श्याम कुंड राधा कुंड गिरी गोवर्धन की वृंदावन मथुरा धाम की नवदीप मायापुर धाम की गौर प्रेमानंदी समवेद भक्तवृंद की समवेद भक्तवृंद की समवेद भक्तवृंद की ओमान्यान्तिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरोन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः नमः ॐ विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामीनिति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे वांछा कल्प तरुभ्यश्च कृपा सिंधु वेवच पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण। तर थोडस आठवण करून देऊया की गेल्या रविवारी आपण म्हणजे तसंच आपला नारद मुनींचा शोध चालू आहे की कोण भगवंतांचे सर्वात प्रिय भक्त आहेत आणि कोणाला भगवंतांची सर्वात जास्त कृपा मिळालेली आहे। त्या अनुषंगाने नारद मुनी प्रयाग मधल्या ब्राह्मणांपासून क्षत्रिय राजा दक्षिण भारतातला तिकडनं इंद्रदेव मग ब्रह्माजी ब्रह्माजींचं इथपर्यंत जे होतं त्यांचं नाव होतं दिव्य सुरुवातीत होतं भौम। आता ब्रह्माजींकडून नारद मुनी पोचतायत शंकरजींना भेटायला कारण का ब्रह्माजींनी सांगितलं ते खरं भगवंतांचे अत्याधिक प्रिय भक्त आहेत ते खरं मुक्त आहेत आणि ते मुक्ती प्रदान करतात शंकरजी मुक्ती देऊ शकतात आणि ब्रह्माजी म्हणतात की मला इच्छा आहे म्हणजे आम्हाला सगळ्या देवतांना ब्रह्माजी काय करतात, भले ब्रह्माजी एक विशिष्ट देवता आहेत, गुणावतार आहेत, तरी पण नम्रतेमुळे ते आपल्याला इतर देवतांच्या बरोबर समजत आहेत जे स्वर्ग लोकातले. आणि म्हणून ते म्हणतात की आम्हाला पण इच्छा आहे काय मुक्तीची इत्यादी. तर अशी अनेक स्तुती करतात जी गेल्या वेळी आपण ऐकलेली आहे. पण आपण आजचा विषय पुढे नेऊया. तर आता हे ऐकल्यावर थोडंसं रिव्हिजन आठवत असेल कोणाला, तर नारद मुनी कुठे जायला निघतात आधी ब्रह्माजी कडून ऐकल्यावर? हा, आधी पृथ्वीच्या कैलाशवर जायला निघतात खाली ब्रह्मलोकातनं. पण शिवजी सांगतात की तिथे कैलाशवर पण, सॉरी ब्रह्माजी सांगतात की कैलाशवर पण शिवजी राहतात, पण कनका ते खरं कुबेराचं राज्य आहे आणि कुबेराच्या राज्याचे ते अधीन राहत आहेत. एक विषय. दुसरा विषय, भगवान शंकरांचं एक आध्यात्मिक जग पण आहे. ब्रह्मसंहिते सांगितलं देवी महेश हरिधाम असु तेशू तेशू, हे देवीधाम झालं भौतिक जग. ब्रह्मलोकापर्यंत देवीधाम आहे, त्याच्यावर पहिलं आध्यात्मिक जगात पहिलं आहे शिवजींचं धाम, त्याला म्हणतात महेश धाम. आणि त्याच्यावर वैकुंठ, देवी महेश हरी हरिधाम. तर ते जे वर जे आहे कोणतं, महेश धाम, तिथे शिवजींची पूर्ण सर्व प्रकारे गुण किंवा ऐश्वर्याने म्हणूया, पण त्यांची महानता तुला पाहायला मिळेल नारदा. कारण का इथे ते कुबेराचे प्रजा म्हणून या रूपाने राहत आहेत. भले ते शंकर आहेत, कुबेरा त्यांची प्रार्थना करतो पण त्याच्या राज्याखाली राहत आहेत. आणि महेश धाम हे शाश्वत आहेत. तिथे शंकरांचं जे भक्तिमय कार्य आहे, जे भक्तीचे जे जीवन आहे, ते तुला तिकडे चांगलंच चांगलं पाहायला मिळेल असं म्हणून मग त्यांच्या सांगण्यावरून नारदजी अजून वर भौतिक जगाच्या बाहेर, त्याचं नाव आहे अध्यायाचं प्रपंचातीत, हा तिथे पोचतात. आणि आपण आता आजपासून ऐकायला चालू करूया की जसं प्रत्येक ठिकाणी नारद हे वायुमार्गात येतात, तर नारद खूप उत्सुक आहेत. ओम नमः शिवाय, जय शिवशंकर अशी आता कीर्तन चालू केलेली त्यांनी. आणि ते कीर्तन करत शिवधामला पोचतायत, महेश धामला. आणि नारद पाहतायत की भगवान शंकर आहेत. म्हणजे ब्रह्माजी जरी सर्वात उत्तम देवता असतील भौतिक जगातले, तरी पण त्यांना थोडीशी साधना करावी लागते भगवत प्राप्तीकर, थोडीशी साधना करावी लागते. त्यांची इच्छा असते की मी शुद्ध हो. कधी असं होऊ शकतं की ब्रह्माजींमध्ये थोडीशी थोडीशी आपण बोलू शकत नाही, पण त्यांच्या हिशोबाने थोडीशी आसक्ती आहे, आपल्यापेक्षा खूप कमी, म्हणजे जवळ आपल्यासमोर नगण्य आहे. तर ब्रह्माजी पण त्या हिशोबाने कधी कधी शुद्धता करता, हा आत्मशुद्धता करता प्रार्थना भक्ती करू शकतात, करावी लागू शकते त्यांनाही. पण भगवान शंकर हे सदाशिव आहेत, त्यांना कधी भौतिक इच्छा स्पर्श होत नाहीत. आणि ते भगवंतांची जी सेवा आहे, पूजा आहे, अर्चना आहे, ते शुद्धीकरणाकरता करत नाहीयेत. नारद मुनी पाहतात हे सगळं, नारद मुनी पाहतायत लक्षात ठेवा. ते फक्त भगवंतांच्या प्रेम भक्ती प्रवृत्ती करतायत. आणि नारद मुनी हेही पाहतात की किती, जसं ब्रह्माजीने सांगितलं किती सुंदर दृश्य आहे, भगवंतांचं एक रूप आहे सदाशिवांचं, महादेवांचं, आणि भगवंतांचं दुसरं रूप आहे कोणतं, शिवलोकात कोणते भगवंतांचं रूप आहे, नाही शंकरषण, शंकरषण रूप आहे. म्हणजे एक भगवंतांचं रूप दुसऱ्या भगवंतांच्या रूपाची सेवा आराधना करतायत. तर सुंदर दृश्य नारद मुनी पाहतात. आणि आता थोडासा फरक, आपण म्हणतोय थोडं थोडं भक्तीमध्ये प्रगती होत जाते एक एक लेवलला, तर अशा प्रकारची भक्ती म्हणजे आरती करणे, कीर्तन करणे, हे सगळं तर त्या प्रयागच्या ब्राह्मणापासून ब्रह्मलोकापर्यंत चालू होतं. ब्रह्माजी पण हरिकथा ऐकत होते, ब्रह्माजींच्या ह्याच्यात हरिकथा ऐकता ऐकता काय झालं, त्यांचं डोळ्यातनं अश्रू वगैरे आले. पण शंकरजींचं काय झालं, भगवंतांची सेवा करताना इथे एक अजून उच्च लेवलच्या भक्तीमध्ये ब्राह्मण जो होता तो सेवा करता, पण प्रेमाचे अश्रू वगैरे त्याच्यात कधी एवढे आले नाहीत. जो राजा होता दक्षिण भारताचा त्याचंही नव्हतं. इंद्राचा थोडस ते भाव चालू झालं, भावभक्ती. आणि पुढे आता आपण पाहतोय हे त्यांच्या ह्याच्यात अष्ट सात्विक भाव, म्हणजे ते भक्तीमध्ये वेडे होऊन गेले भगवान शंकर. आणि कीर्तनात नाचतायत काय वेड्यासारखे, का? कारण का ते शुद्ध भक्तीमध्ये ते करतायत. अर्थात भगवंत आहेत. बघा भगवंतांना, तुम्ही हे पाहिलं असेल की जी सेवा ब्राह्मणाने केली त्यापेक्षा खूप ऐश्वर्यशाली सेवा राजाची होती, ती राजाने केली त्यापेक्षा ऐश्वर्यशाली इंद्राची होती, त्यापेक्षा ऐश्वर्यशाली ब्रह्मलोकावर होती यज्ञ वगैरे.
भगवंतांना ते असं ऐश्वर्यशालीची आवश्यकता नसते, भगवंत छोटीशी सेवा पण स्वीकारतात, पत्रम पुष्पम फलम तोयम. पण भगवान शंकर जे आहे त्यांची सेवा केल्यावर त्यांच्यामध्ये एकदम दिव्य भावाचं प्राकट्य होत आहे. तर इथे महाराज परीक्षित पुढे सांगतायत की ब्रह्मा आणि शंकर तसे दोघेही गुणावतार आहेत, तीन गुणावतार, ब्रह्मा, शिवजी आणि विष्णू. पण तरी पण शिवजी जे आहे ते भगवंतांपासून जास्त समान आहेत, ब्रह्माजी भिन्न आहेत. का बरं? कारण का ब्रह्माजी आत्मा असतात, ब्रह्माजी आत्मा असतात, भले ते गुणावतारमध्ये मोजले जातात पण ते आत्मा आहेत, भगवंतांनी त्यांना शक्ती दिली म्हणून ते गुणावतारमध्ये मोजतात. भगवान शंकर जे आहेत ते आत्मा नाही आहेत, ते स्पेशल पोझिशनला आहेत. आपल्याला माहिती आहे तीन तत्व आहेत, जीवतत्व म्हणजे आपण सगळे आत्मे, ब्रह्माजी लोक ब्रह्माजींपर्यंत आत्मे, शिवतत्व एक स्पेशल आहे आणि विष्णू तत्व म्हणजे भगवंत. तर ते आणि ब्रह्मसमितीमध्ये उदाहरण दिलेलं आहे की विष्णूंची पोझिशन काय आहे, जसं दुधापासून दही बनतंय त्याप्रकारे भगवान शंकर जे आहेत ते विष्णूंच्या समान पण आहेत आणि थोडेसे भिन्न पण आहेत, कारण का ते तमोगुणामुळे प्रभावित आहेत. तर अशा प्रकारे परीक्षित महाराज सांगतात. हा अजून पुढचा मुद्दा एक काय, ब्रह्माजी कोणी बनू शकतंय, म्हणजे त्याला खूप योग्यता लागते. गेले पण ऐकलं काय योग्यता लागते, 100 जन्म वर्णाश्रम धर्म एकही चुकी शिवाय अहंकारा गर्वा रहित, जन्मापासून मृत्यूपर्यंत काही चूक नाही पाहिजे, गर्वारहित कोणी केलं तर आपण ब्रह्माजी बनू शकतो. बरं खरं इथे सांगतात पुढे तर आपण ब्रह्मलोकावर जाऊ शकतो, ब्रह्माजी बनायला अजून काहीतरी योग्यता लागते. आणि इथे सांगितलंय श्रीमद भागवत मधल्या 4th स्कंदात 24व्या अध्यायात 29व्या श्लोकात शिवजी हे प्रचेताना सांगतायत की 100 जन्म असं केल्यावर तो व्यक्ती ब्रह्मलोकात जायला ब्रह्म बनायला योग्य बनतो, पण माझ्या धामात यायला त्याला अजून योग्यता प्राप्त केली की तो मला माझ्यापर्यंत पोहोचू शकतो. म्हणजे शिवजींच्या धामात जायला, महेश धामात जायला तुम्हाला अजून योग्यता लागते ब्रह्माजींपेक्षा जास्त. तर असा हा विषय आहे. तर आता काय पाहतायत नारदजी की शिवजींनी आत्ताच आपली शंकरजींची आराधना संपवलेली आहे, आता ते अगदी मदमृत्य म्हणजे नृत्य करतायत अगदी आनंदात दिव्या भावामध्ये. आणि पुढे ते पाहतात की त्यांच्या जोडीला कोण आहे, महेशधाम मधले रहिवासी. तर महेशधाम मध्ये जायची योग्यता तर ऐकली आपण, पण महेशधाम मध्ये जे आहेत ना जे भौतिक जगाच्या बाहेर आहे तिथे सगळे भले तिथे सगळे भगवान विष्णूंचे भक्त आहेत, त्यांनाच एंट्री आहे. जे शैव लोक आहेत जे भगवान शंकरना सर्वस्व समजतात त्यांना तिथे एंट्री नाही आहे. तिथे महेशधाम मध्ये भगवान विष्णूंचे भक्त आहेत, पण ते असे भक्त आहेत की ते शंकरजींच्या मार्गदर्शनाखाली भगवंतांची भक्ती करू इच्छितात. ते सगळे भगवंतांचे भक्त आहेत म्हणून शिवजी कीर्तन करतायत, तर त्यांचे तिथले सगळे भक्त त्यांच्या जोडीला येऊन त्याच्यात सहभागी होत आहेत. खास करून त्यांचे निकटवर्ती आहेत जसे पार्वती आहे, नंदी आहेत, असे खास करून इथे वर्णन आलंय पुढे नंदी आणि गौरी आहेत. त्या काय करतात, त्या पण शुद्ध भक्तीत आहेत, सगळे शुद्ध भक्त आहेत महेशधाम मध्ये. ब्रह्मालोक मध्ये शुद्ध भक्त आहेत असं सांगता येत नाही, कधी कधी ब्रह्माजी पण शुद्ध भक्त नसू शकतात कधी कधी. पण शंकराचार्य धाम मध्ये सगळे, कारण का ते भगवत धाम सॉरी भौतिक जगताच्या बाहेर आहे, शुद्ध भक्त आहेत आणि सगळे भगवान शंकरांची सेवा किंवा त्यांच्या भक्तीत आनंद द्यायला मदत करतायत. काही लोक नृत्य करतायत, इथे सांगितलंय नंदी आणि गौरी टाळ वाजवतायत आनंदानी. आणि हे सगळं पाहून नारद मुनी खूप ते पण बघा प्रभाव पडतो, काय म्हणतात एकमेकांच्या भक्तीचा उत्साहाचा प्रभाव पडतो. आपण उत्साहित असू तर इतर लोकही उत्साहित होतात, आणि आपण असं डल असू तर इतर लोकही डल होतात. त्यामुळे आपल्याला भक्तीमध्ये उत्साहित राहणं महत्वाचं आहे. आपल्याला वाटत नसेल तरी आपण असं उत्साहित राहावं की इतर लोक उत्साहित होतील, आपल्याला जरी वाटत नसेल तरी पण. तर नारद मुनी जेव्हा शंकरांचं एवढं उत्तम भक्ती पाहतात तेव्हा ते पण त्या उत्साहामध्ये मदमग्न होऊन जातात आणि ते नाचायला लागतात आणि ते शंकरांची स्तुती करायला लागतात. ते म्हणतायत आणि नारद एवढे वेळे झालेले आहेत त्या ह्याच्यात की आपली ते वीणा वाजवणं थांबू शकत नाहीत. नारद मुनी आता एसटीसीमध्ये गेले दिव्य भावामध्ये आणि त्यांना शिवजींना नमस्कार करायचे, पण ते पण त्यांना कीर्तन थांबवलं पण येत नाही पण नमस्कार पण करायचंय. मग ते वीणा पण होतात, त्यांनी डोक्यानी जसं असं करून शिवजींना आणि शिवजींना नमस्कार करतायत. प्लस ब्रह्माजींनी पण सांगितलं होतं काय हे शिवजींना प्रणाम करू नको, ते रागवतील असं होतं. तर ते डोक्या कीर्तनामध्ये आनंदाने, आणि नारद जी आकाशाच्या शिवजी खाली आहेत, म्हणजे महेशधामवर खाली, आणि शिवजी पाहतायत की नारद आलेत, कारण काहीतरी बोलायचा प्रयत्न करतायत. पण शिवजी एवढ्या भक्तीच्या आनंदामध्ये आहेत, दिवे भावतात की नारद काय बोलताय. नारद बोलताय, शिवजी तुम्ही महान आहात, तुम्ही भगवंतांचे प्रिय आहात, पण शिवजीना ते ऐकू येत नाही. पण शिवजींना ऐकायची इच्छा आहे की नारद काय बोलतायत, म्हणून ते नारदाला जाऊन पकडतात. नारद त्यांचे पाय पकडणार असतो शिवजींचे, पण शिवजी त्यांना वर उतरून आलिंगन देतात. दोघे महान भक्त आहेत, आणि ते म्हणतायत, शिवजी नारदा म्हणताय, तू काय म्हणतोय काय, मला काही कळत नाहीये. कारण का शिवजी पण प्रेम भक्तीमध्ये एकदम दिव्य भावात गेलेले होते. तर शेवटी शिवजी काय करतात, स्वतः खाली बसतात धीर वीरासन पोझिशन मध्ये, आणि नारदांना म्हणतात तुम्ही पण बसा. आणि शिवजी खाली बसल्यावर काय होते, त्यांचे जे सवंगडी असतात भरपूर, इथे फक्त नंदी आणि गौरीची नावं दिली आहेत, पण बाकी सगळे जे असतात ते सगळ्याशे एकदम आजूबाजूला, शंकरजींच्या आजूबाजूला आपापल्या पोझिशन मध्ये बसतात की आता नारद काय म्हणणार आहेत ऐकण्यासाठी. तर आणि शिव नारद नारदांना शिवजी म्हणतात खाली बसा, काय म्हणताय ते सांगा मला. नारदजी ओम नम शिवाय, ओम नम शिवाय मंत्रोच्चार करत असतात. आणि मग नारद काय करतात, जे त्यांनी ब्रह्माजींकडून ऐकलेलं असतं, जे त्यांना स्वतःहून माहिती असते शंकरजींची महानता, त्यांची गुणगान करायला चालू करतात. आणि म्हणतायत की तुम्ही भगवंतांचे सर्व प्रिय आहात, एवढे प्रिय आहात की तुम्ही भगवंतांची भक्ती करायला जगामध्ये सगळ्यांना शिकवता. कारण का चार संप्रदाय जे आहेत, वैष्णव संप्रदाय, त्यातला एक संप्रदाय रुद्र संप्रदाय, त्याचे मेन आचार्य जसं ब्रह्माजी आहेत, लक्ष्मी आहेत, चतुर्कुमार आहेत, अनेक रुद्र संप्रदाय आहेत, त्यातले मेन आचार्य आहेत भगवान शंकर. ते म्हणतायत की तुम्ही इतरांना भगवत भक्ती देता, तुम्ही एका परंपरेचे आचार्य आहात. आणि नारद असेही म्हणतात की तुम्ही भगवंतांचं पण एक रूप आहात, आणि किती उत्तम, एक भगवंतांचं रूप दुसऱ्या भगवंतांच्या रूपाला सेवा करत होतं. तर हे ऐकून मात्र शिवजी आपल्या कानावर हात ठेवतात, त्यांना थोडासा राग पण येतो. पण ते म्हणतायत श्री रुद्र उवाच, न जातू जगदीशोहम नापी कृष्ण कृपास्पदम. मी जगदीश पण नाहीये, न जातू, आणि मला कृष्णाची कृपा पण मिळालेली नाही आहे. परमत दास दासानाम सदा अनुग्रह कामुखा. पण ते म्हणते जे भगवंतांचे दास दास आहेत, भक्तांचे भक्त आहेत, त्यांच्या कृपेची मी कायम आशा करतो, अभिलाषा करतो, कामुखा. आता ह्याचा एक असा अर्थ होतो की आता आपण म्हटलं गणपती सीझन आहे, भगवंतांच्या गणेशाच्या कृपेने मला काल मोदक मिळाले, पण समजा नसते मिळाले तर अशी आशा केली असती मोदक मिळाले तर बरं होईल. ह्याचा अर्थ असा की मोदक मिळालेले नाहीयेत अजून, आपण आशा करतो ना की आता मस्त काय सध्याच्या भाषेत ट्रेन चालवून मस्त मी उडुपी वृंदावन जाऊ शकेन, नाशिकला पण जाऊ शकेन, म्हणजे अजून चालू नाही आहेत, आशा करतो म्हणजे अजून ते मला प्राप्त नाही आहे. तर शिवजी काय म्हणतायत, मी भगवंतांचं तर सोडा, भगवंत पण नाहीये, त्यांची कृपा पण मला मिळालेली नाहीये, त्यांच्या भक्तांच्या भक्तांची कृपा मला मिळावी अशी मी अभिलाषा करतो, असं शिवजी त्यांना उत्तर देतात. आणि थोडस आणि शिवजी थोडे रागवून बोलतात, नारद म्हणजे रागव नारद नाही ब्रह्माजी रागवले होते, पण त्यांनी प्रयत्न पूर्वक आपला राग कंट्रोल केला. पण शिवजी रागवून बोलले, ए मी काय भगवंताचा भक्त बनाय असं काय तू बोलतोय वगैरे. नारद मी एकदम शॉक झाले, म्हणले अरे काहीतरी गडबड झाली गडबड झाली. नारद मी मग शांत झाले आणि थोडस त्यांनी नम्र आवाजामध्ये, त्यांना वाटलं की मी शंकरांचा अपराध केलेला आहे, आणि त्यांनी थोडस शिवजींची स्तुती करणं बंद केलं, आणि थोडं नम्र आवाजामध्ये त्यांनी हे सांगायला चालू केलं की कसं काय बरं शंकरजी आणि शिवजींमध्ये काही विशेष भेद नाहीये, पण थोडा आधी उत्साहात होते, तुम्हीच महान भक्त आहात, तुम्हीच कृपा. आता थोडस हरी बोल शिवजींना प्रसन्न रागवलेले आहेत. तर नारद म्हणतात की बघा शिवजी, तुम्हीच भगवंतांच्या सगळ्या लीलांना उत्तम प्रकारे जाणता. भगवंतांच्या ज्या लीला आहेत त्या खूप महान आहेत, गोंधळकारक आहेत, पृथ्वीवर नाही किती लोकांना भगवंतांच्या लीलांबद्दल शंका येते, कळत नाहीत, गोवर्धन का उचलला, अमुक का केलं आणि माखन का चोरी केलं, रासलीला केली, हा प्रश्न आहेत, प्रभू रामांनी सीतेला असं काय अग्निपरीक्षा, असे भरपूर प्रश्न. भगवंतांच्या लीला ह्या खूप गंभीर आहेत आणि त्या समुद्रासारख्या खोल आहेत, त्या समजायला त्या व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे. तर इथे शिवजी म्हणतात की नारद म्हणतात की शिवजी, भगवंतांच्या ज्या सगळ्या लीला आहेत, ज्या समुद्रासारख्या खोल आहेत, त्या शंकरजी तुम्हाला सगळ्या माहिती आहेत. तुम्ही भगवंतांना संपूर्ण प्रकारे ओळखता, भगवंतांना संपूर्ण प्रकारे जाणता, म्हणून तुम्ही एका आचार्याचे एका परंपरेचे आचार्य आहात. आणि म्हणूनच सगळे जे वैष्णव आहेत ते तुमच्याकडून शिकायची इच्छा करतात, तुमच्याकडून कृपा प्राप्त करायची इच्छा करतात, कारण का तुम्ही एका परंपरेचे आचार्य आहात. आणि भगवंत इथे म्हणतायत, नारदजी म्हणतायत, भगवंत तुम्हाला सन्मान करतात आणि भगवंत तुमची स्तुती जगभर पसरेल असा प्रयत्न करतात. कधी भगवंत स्वतः करतात आणि कधी आपल्या प्रतिनिधीच्या माध्यमातून शिवजींची स्तुती करत असतात. आणि विसरले काय नारद मी म्हणतात, काय काय लीला भागवतामध्ये नाहीये पण काही लीलांमध्ये भगवंतांनी शिवजींची पूजा केली होती. काही वस्तू जसं शिवजींची पूजा केली, मग शंकरांनी भगवंतांना सुदर्शन चक्र लिहिलं, हे लीला आहेत, दोन्ही भगवंतांचे रूप आहे. तरी पण असं केलं की भगवंतांनी शंकरांची सेवा केली, पूजा केली आणि मग भगवंतांना सुदर्शन चक्र त्यांनी दिलं. त्याचप्रकारे भगवंतांचा जेव्हा मुलगा होणार होता सांबा, तेव्हा पण त्यांनी शिवजींची आराधना केली होती. तर नारद म्हणतात, बघा भगवंत तुमची पूजा करतात, तुमच्याकडून आशीर्वाद प्राप्त करण्याकरता. तर हे जेव्हा शिवजी ऐकतात, तर शिवजी आता पायावर बसलेले होते, तुम्ही शिवजी पायावर उभे राहतात, थोडेसे अजून थोडस तावात येतात म्हणूया आपण किंवा तसं काय, आणि नारदाचं तोंड दाबतात. अरे हे काय तू बोलतोय, तो माझा अहंकार, एरोगन्स, एरोगन्सला काय म्हणावं, अहंकार, उद्धटपणा, हा उद्धटपणा, हा तो माझा उद्धटपणाबद्दल तू बोलू पण नको नारदा, की मी कसं भगवंतांना आशीर्वाद दिले ते, असं ते शिवजी म्हणतायत. आणि ते म्हणतायत की बघ, आता शेवटी नारद म्हणे परत हरी बोल करतात दोघांना, खाली शंकरांना खाली बसवतात, बसा बसा, आणि मग शिवजी त्यांना बोलायला चालू करतात की बघा, आता शिवजी आपला मुद्दा मांडायला चालू करतात की बघा, ह्या भगवंतांच्या लीला आहेत त्या खूप मोठ्या आहेत, मी त्यांना आशीर्वाद दिला नाही तसं खरं नाहीये ते, त्या लीलांमध्ये मी दिला जसं ते म्हणजे इथे शिवजी बोलत नाही पण मी सांगतोय की जसं कृष्ण यशोदेला घाबरतात, ते यशोदेला भले घाबरतात, यशोदेला कृष्ण घाबरतात, ते पण कृष्ण हे भगवंतच आहेत, यशोदा काय भगवंत नाही, ती म्हणजे शुद्ध भक्त आहे. तसं शिवजी म्हणतात की मी आशीर्वाद दिले पण ह्याच्यामुळे काय आमची पोझिशन चेंज होत नाही. आणि ते म्हणतायत की भगवंत आहेत फक्त माझ्याकडूनच कशाला, अनेकदा असे तपस्या वगैरे करतात इतर भक्तांकडून पण कृपा प्राप्त करायला, असं शिवजी फक्त म्हणतायत. भगवंतांनी केली असेल कधी कधी तपस्या इतर भक्तांकडून पण कृपा प्राप्त करायला, आणि म्हणतात ह्याच्यामुळे भगवंतांच्या ज्या लीला आहेत त्या अचिंत्य आहेत, हा आपल्या समजाच्या पलीकडे आहेत. नुसतं असं बघू नको की मी सुदर्शन चक्र त्यांना आशीर्वादात दिलं म्हणून, ह्या भगवंतांच्या लीला समजाच्या पलीकडे आहेत. आणि ते म्हणतायत शिवजी की बघ, भगवंत एवढे महान आहेत, ते म्हणतात की मी त्यांच्याप्रती अपराध करतो, शंकरांच्या प्रती अपराध नाही, भगवंतांच्या प्रती अपराध करतो असं शंकर म्हणतायत, पण भगवंत एवढे महान आहेत की तरी पण ते माझा त्याग करत नाहीत. म्हणजे आता या भौतिक जगात बघा, कोणी तुमच्याशी वाईट वागलं म्हणजे अपराध, एकदा दोनदा तर तुम्ही ठीक आहे, हा तो तिकडे बरा मी इकडे बरा, एका प्रकारे आपण त्यागून देतो किंवा संबंध तोडून देतो किंवा थोडा दुरावा निर्माण करून घेतो. पण शिवजी म्हणतात की भगवंत एवढे महान आहेत की मी त्यांच्यामध्ये खूपदा अपराध केले अनेकदा तरी ते काही मला त्यागत नाहीत. का बरं त्यागत नाहीत, शिवजी म्हणतायत ते एवढे महान आहेत की कधी कधी मी त्यांची सेवा करतो, कधी कधी त्यांच्या आदेशांचं पालन करतो, तेवढं एकच कारणांमुळे ते मला त्यागत नाहीत. म्हणतायत की भगवंत विचार करतात की हा शंकर आहेत, ते माझ्या आदेशांचं पालन करतात, खास करून जगामध्ये, पृथ्वीवर, जगामध्ये भौतिक जगात भक्तीचा प्रचार करतात. म्हणून शिवजी म्हणतात की मी खरं अपराध करतो, पण भगवंत एवढे महान आहेत की ते मला त्याजत नाहीत. आणि सॉरी, आता नारद मुनी खरं शिवजींना बसवतात. आणि शिवजी काय झालेत, आता शिवजींनी काय केलं, नारद भगवंतांची स्तुती करायला चालू केले. आणि भगवंतांची स्तुती करायला चालू केलं तसं शिवजी हळूहळू परत एस्टसी म्हणजे दिव्य भावामध्ये प्रविष्ट व्हायला लागले. म्हणून नारद मुनी त्यांना पकडून थोडं उभे राहून बोलायला लागले होते, नारदांच्या तोंडावर हात ठेवून नारद मुनी त्यांना परत खाली बसवतात. कारण का शिवजी थोडस दिव्य भावामध्ये प्रवेश करायला लागलेत, आधी पाय पकडतात त्यांना थोडस दिव्य भावातून बाहेर आणण्यासाठी आणि खाली बसवतात. आणि म्हणतायत की बघा, नारद म्हणतात तुम्ही भगवंतांचे प्रिय आहात आणि त्यामुळे तुम्ही भगवंतांचा अपराध करू शकत नाही. आणि ते म्हणतायत, तू नारद शिवजींना म्हणतायत तुमचे अपराध भगवंत कधीच म्हणजे तुम्ही अपराध करू शकत नाही. आणि भले तुमच्याकडून अपराध सरकार झाला किंवा तुमच्या भक्तांकडून जरी झाला तरी भगवंत त्याला अपराध म्हणून घेणार नाहीत, भगवंत राग म्हणून घेणार नाहीत. ज्या प्रकारे ते उदाहरण देतात की बघा शिवजी, तुमचा एक भक्त होता, कोण बरं, बाणासूर, तो शिवजींचा भक्त होता, त्याला काहीतरी 1000 हात होते वाटतं. आणि त्यांनी अनिरुद्धला पकडून बंदिस्त केलेला, कारण अर्थात तो विषय होता की त्यांच्या मुलींनी उषाने अनिरुद्धला आणलेलं वगैरे, पण आल्यावर त्यांनी बंदिस्त करून ठेवलं, अनिरुद्ध युद्ध केलं आणि अनिरुद्धला वाचवायला किंवा मोकळा करायला भगवान कृष्ण आले, त्यांच्याशी पण युद्ध बाणासुराने केलं आणि खूप युद्ध झालं. भगवंतांनी त्यांचे एक 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 हात कापायला चालू केले, आता शेवटी चारच हात उरले होते बाणासुरचे 1000 पैकी. तेव्हा शिवजी आले आणि शिवजींनी, कारण का तो बाणासूर शिवजींचा भक्त होता, तर शिवजींनी प्रार्थना केली की बाबा यांना थोडस माफ करा. तर लगेच जसं नारद मुनी काय म्हणतायत की जसं भगवंतांनी शिवजी तुम्हाला पाहिलं तेव्हा त्यांनी बाणासूरला माफ केलं, अपराध वगैरे सगळे सोडून दिले. नुसतं माफ नाही केलं, त्याला आशीर्वाद दिला बाणासूरला. काय आशीर्वाद दिला, की तू शंकरांचा नित्य भक्त बनशील आणि तुला मृत्यू, म्हातारपण, मृत्यू नाही, तुला म्हातारपण, वय होणं, आजारी पडणं ह्याचा तुला त्रास होणार नाही. फक्त नारद म्हणतात कृष्ण शिवजी तुम्हाला पाहूनच कृष्णांचा सगळा राग निघून गेला, ते अपराध धरतच नाहीत तुमचा कोणता. आणि ते म्हणतायत की कधी कधी तुम्ही राक्षस लोकांना, ब्रह्माजी काय म्हणलेले की मी राक्षस लोकांना आशीर्वाद देतो, तर नारद म्हणजे म्हणतात शिवजी कधी कधी तुम्ही राक्षस किंवा असुरी वृत्तींना आशीर्वाद देता पण तुमच्या आशीर्वादामध्ये कधी कायम काहीतरी एक खोट असते ज्याच्यामुळे तो आशीर्वाद त्यांच्याच विरुद्ध काम करतो, असं नारद मुनी म्हणतात. आणि ते दोन तीन उदाहरण देतात. शिवजींनी, ही गोष्ट मे बी आपल्याला माहित नसेल पण इथे सांगितलेली आहे, शिवजींनी काय केलेलं आहे, एकदा गर्गमुनी, गर्गमुनी महान भक्त आहेत, बघा महान भक्त आहेत, पण त्यांचा मुलगा थोडा असुरी वृत्तीचा होता, त्याचं नाव होतं गार्ग्य बालकी. तो भले गर्गमुनींचा मुलगा होता डायरेक्ट, पण असुरी वृत्तीचा होता असं होऊ शकतंय. तर गार्ग्य बालकीने एकदा भगवंतांना प्रसन्न करण्याकरता ध्यान, शंकरांना प्रसन्न करण्याकरता ध्यान तपस्या केली आणि त्याची इच्छा होती की मला असा आशीर्वाद मिळावा की यदुकुळातल्या सगळ्या लोकांना मी मारीन. पण शिवजीने आशीर्वाद असा दिला की तू यदुकुळातल्या सगळ्या लोकांना घाबरू शकशील किंवा त्यांचे प्रयत्न विफल करू शकशील पण मारीन असा नाही दिला. आणि त्यांनी मग तरी पण त्यांनी अटॅक केला, मग त्यातनं त्याचा ते त्याचा तो भाग पडला, कारण का त्याला पाहिजे तसा आशीर्वाद मिळाला होता. तसंच जयद्रथ महाभारत युद्धात त्यांनी तपस्या केलेली शंकरांना प्रसन्न करायला, आणि त्यांनी आशीर्वाद मागितलेला की मी सगळ्या पांडवांना हरू शकेन असा मला आशीर्वाद द्या. तर शिवजींनी काय दिला, तू सगळ्या अर्जुनाला सोडून सगळ्या पांडवांना एकदाच हरू शकशील आणि ते सुद्धा अर्जुनाला सोडून. तर तो खरं जयद्रथला महाग पडला, त्याने ते केलं. मग शेवटी ते महाभारतातली कथा आहे, तुम्हाला माहितीये. आणि तसं सुदक्षिण म्हणून एक आहे, त्यांनी पण नारद म्हणजे त्यांचंही नाव घेत आहेत, त्यांनी पण तपस्या केलेली शिवजींना प्रसन्न करायला आणि त्यांनी पण आशीर्वाद दिला. त्यांची अशी सुदक्षिणची अशी इच्छा होती की सगळ्या शत्रूंना मी हरू शकेन, कोणी माझा शत्रू असेल असं असू नये की जो माझा मी त्याला हरू शकत नाही. तर शिवजींनी आशीर्वाद दिला की तू सगळ्या शत्रूंना हरू शकतो, जे तुझे शत्रू वैदिक संस्कृतीचा पालन करत नाहीत अशा सगळ्या शत्रूंना तू हरू शकतो असा आशीर्वाद. तर नारद म्हणतात की तुम्ही राक्षसांना असुरांना आशीर्वाद देता पण त्या आशीर्वादामध्ये काहीतरी खोट असते, कमतरता असते आणि त्यामुळे त्या असुरांनाच त्याचं आशीर्वादाचं महानपण म्हणजे त्यांचा लॉस होतो. आणि ते म्हणतायत तुम्ही किती महान आहात शंकर, चित्रकेतूने तुमचा आशीर्वाद केला. आता बघा चित्रकेतूची गोष्ट अशी वेगळी आहे, आशीर्वाद केला पण नाही पण त्यांच्या मनात आशीर्वाद करायची इच्छा नव्हती. बघा मी एकदा म्हंटल इथे असं आशीर्वाद नाही, अपराध करायची इच्छा नव्हती चित्रकेतू महाराजांच्या मनात. अपराध हा खूप महान महत्वाचा विषय आहे, महान नाही सॉरी, आपल्या मनात जरी अपराध करायची इच्छा नसेल बघा किती गंभीर आहे, पण समोरच्याला वाटलं की माझा अपराध करतोय तरी तरी रिॲक्शन असतं, किती सावध आपण राहायला पाहिजे. आणि याकरता आपण वृंदावनमधली एक गोष्ट ऐकलेली आहे कोणती बरं, की तो सनातन गोस्वामी का रूप गोस्वामी कोणतं होते मला आता चक्कर आठवत नाही, पण सनातन गोस्वामी होते आणि ते भगवंतांच्या लीलांवर ध्यान करत बसले होते आणि डायरेक्ट भगवंतांच्या लीला पाहत होते राधाकृष्णांच्या, एवढं त्यांचं लेवल होतं. पण त्या लीलेमध्ये पाहताना त्या लीलेमध्ये सगळं घडत होतं ते मी आता सांगत नाही कारण का थोडस विषयांतर होईल. त्या लीला पाहता पाहता सनातन गोस्वामी ध्यानस्थ अवस्थेत हसत होते आणि नेमकी तेव्हा तिकडनं समोरून एक वैष्णव महान वैष्णव चालत होते, त्यांचं थोडं शरीरात व्यंग होता तर ते असं व्यंग करून चालत होते लंगडत व्यंग करत. तर इथे सनातन गोस्वामी ध्यानस्थ बसलेत राधाकृष्णांच्या लीला पाहतायत आणि त्या लीला पाहताना हसतायत, पण त्या वैष्णवाला वाटलं की सनातन गोस्वामी मला वाचतायत. आता तुम्हाला माहिती आहे तसं नव्हतं तरी पण त्याच्यामुळे सनातन गोस्वामींचं ध्यान मग्न झालं. आता विषय पुढे की त्यांनी कसं त्या वैष्णवाचं क्षमा मागितली तो खूप मोठा आहे, पण सांगायचा विषय काय आहे चित्रकेतू महाराजांच्या मनात भले नव्हता पण तरी पण त्याला अपराधासारखं मोजू शकतो. चित्रकेतू महाराजांच्या मनात शिवजींची स्तुतीच करायचा विषय होता पण तरी पण ते हसले, अपराध आहे असं वाटू शकतं आणि पार्वतीला तसं वाटलं नसतं नाही. म्हणून ते म्हणतायत की शिवजी तुम्ही किती महान आहात, चित्रकेतूंनी चुकून तुमची निंदा केली मूर्खासारखी पण तुम्ही कधीच रागवले नाही. का बरं शिवजी का रागवले नाही, कारण का त्यांना माहितीये चित्रकेतू पण महान भक्त आहे भगवंतांचा, भले ते मिस्टूक असेल तरी पण शिवजी रागवले नाहीत. आणि आता एक खूप सुंदरशी घटना नारद मुनी पुढे सांगतायत आणि ते म्हणतायत नारद मुनी बघा शंकर तुम्ही किती महान आहात, तुम्ही एकदा भगवंतांकडे काय आशीर्वाद मागितला. शंकरांना नारद मुनी म्हणतायत की शंकर तुम्ही किती महान आहात, तुम्ही एकदा भगवंतांकडे आशीर्वाद मागितला की भगवंता मला तुमच्यापेक्षा मोठं बनवा. अरे हा तो उलटा वाटतोय, शिवजींनी असा आशीर्वाद मागितला होता की काय भगवंता मला तुमच्यापेक्षा मोठं बनवा. तर इथे थोडं स्पष्टीकरण देत आहेत सनातन गोस्वामी बृहद भागवतामृत मध्ये की असं का बाबा, शंकरान कृष्णाची प्रार्थना करत होते आणि त्यांनी म्हटलं की मला असा आशीर्वाद द्या की मी तुमच्यापेक्षा मोठं बनेन. बाहेरून बघायला असं वाटतं की हे थोडंसं उलट आहे, असा आशीर्वाद काय मागतात का कोण. पण शिवजींच्या मनात काय होतं ते आपल्याला इथे सांगतायत आचार्य. शिवजी विचार करत होते की भगवंत पण नम्र आहेत, ते स्वतःला थोडंसं मागे घ्यायचा प्रयत्न करतात, त्यांना आवडणार नाही भगवंतांना की माझ्यासारख्या व्यक्ती त्यांची सेवा करतोय, माझ्यासारख्या व्यक्ती त्यांची पूजा करतोय असं भगवंतांना आवडणार नाही. म्हणून शिवजी म्हणतात मी त्यांना असं मागितलं की मला तुमची सेवा द्या तर भगवंतांना आवडणार नाही, थोडंसं भगवंत लाजतील किंवा थोडंसं काय म्हणतात स्वतःमध्ये म्हणजे थोडंसं मागे घेतील. म्हणून शिवजींनी असं मागितलं की मला तुमच्यापेक्षा मोठं बनू द्या, जे दिसायला थोडंसं उलटं वाटतंय अपोजिट वाटतंय. पण शिवजींच्या मनात एक भगवंतांचं वाक्य होतं, भगवंतांनी ते वाक्य अनेकदा बोललेले आहेत पण ते वाक्य रुक्मिणीला पण बोललेले आहेत. रुक्मिणीशी एकदा फासे खेळत होते भगवंत, ते म्हणले आहेत की माझ्या भक्तांची पूजा माझ्या पूजेपेक्षा मोठी आहे, माझे भक्त माझ्यापेक्षा महान आहेत असं भगवंत बोललेत एक दोनदा. तर शिवजींच्या मनात काय होतं, शिवजींना म्हणायचं होतं मला तुमचा भक्त बनवा, पण भगवंत म्हणले माझा भक्त माझ्यापेक्षा मोठा आहे. तर शिवजी म्हटले की मला तुमच्यापेक्षा मोठा बनवा म्हणजे मला तुमचा भक्त बनवा असं शिवजींच्या मनात होतं. पण शिवजींनी डायरेक्टली नाही मागितलं की मला तुमचा भक्त बनवा, त्यांनी मागितलं की मला तुमच्यापेक्षा मोठं बनवा. दिसायला ते उलटं वाटतंय पण त्यांच्या मनात होतं की मला तुमच्या भक्त बनवा. आणि एक इथे चांगली गोष्ट सांगितली आहे नारद मुनींनी, एकदा काय झालेलं भगवान कृष्ण आणि रुक्मिणी फासा पहिले पूर्वी पट होते ते पट खेळत होते आणि रुक्मिणी आणि भगवान कृष्ण तर ते पटामध्ये ते फाशे लागतात तुम्हाला माहिती असेल तर असे तर द्वारकेमध्ये भगवंतामध्ये सगळेच भगवंतांचे भक्त आहेत, सगळे सच्चिदानंदमयी आहेत. तो फासा पण सच्चिदानंदमयी आहे. तर भगवंत काय म्हणतात फाशी टाकताना फाशाकडे बघून, कारण ते पण भक्त आहेत. माझे भक्त माझ्यापेक्षा मोठे असतात, ते भगवंत म्हणतात माझं म्हणणं ऐक, मला पाहिजे तसं पड तिथे. फाशी पडतात म्हणजे होते खेळायचे असतं, तर भगवंत तेव्हा डिक्लेअर करतात हातात फाशी आहेत, आणि डिक्लेअर काय करतात की माझे भक्त माझ्यापेक्षा मोठे आहेत, माझं ऐका माझ्यासारखं पड, असा त्यांचा सूक्ष्म हेतू असतो. तर नारद म्हणतात की बघा भगवंतांनी असं डिक्लेअर केलंय, आणि म्हणून भगवान शंकर तुम्ही काय मागताय की तुम्ही अशी प्रार्थना करताय की मला भगवंतांपेक्षा मोठं बनू दे. आणि नारद म्हणी म्हणतात की ब्रह्माजी इंद्र यांची इच्छा आहे मुक्ती प्राप्त व्हावी म्हणून, ते भौतिक जगात आहेत, आणि भगवंतांच्या आशीर्वादामुळे भगवान शंकर आणि पार्वती या लोकांना मुक्ती देऊ शकतात. आणि नारद मुनी म्हणतात खर तर शंकर भगवान तुम्ही ब्रह्माजींपेक्षा महान आहात, ब्रह्माजींपेक्षा तुम्ही खूप मोठे आहात. तुम्ही म्हटलं तर भगवान ब्रह्माजींपेक्षा इंद्रांपेक्षा ब्रह्माजी खूप वरचे आहेत, म्हणून इंद्राचा तर विषय नाहीत. नारद मुनी म्हणतात तुम्ही ठरवलं तर ब्रह्माजींपेक्षाही तुम्ही ऐश्वर्यशाली जीवन जगू शकता, म्हणजे इंद्रापेक्षा नक्कीच, पण तुम्ही काय करताय तुम्ही हे सगळं सोडलेलं आहे, जागलेलं आहे भगवान शंकर, तुमच्याकडे शक्ती आहे. बघा ह्याला खरं वैराग्य म्हणतात, आपल्याकडे सोय असूनही सोडणे, नसताना हरी बोलतात काय वैराग्य नसतंय. मला 10 लाख रुपये नकोय, माझ्याकडे नाहीत ते, मी 10 लाख रुपये सोडून दिले, माझ्याकडे नाहीत ते, काय सोडायचा प्रश्न असताना सोडणं हे थोडं महत्वाचा विषय आहे. तर ते म्हणतात की तुमच्याकडे ब्रह्माजींपेक्षा जास्त ऐश्वर आहे, पण तुम्ही एवढे विरक्त आहात की सगळं सोडून दिलंय. आता थोडीशी ते घटना पुढे येणार आहे, पण इथे सांगतो मी. आणि ते म्हणतात की तुम्ही एवढे म्हणजे तुम्ही या समाजाच्या नियमांच्या पलीकडे आहात. समाजात बरेच नियम असतात, गेल्या वेळी बोललेलो ते बोललो ना गेल्या वेळी की शिवजींना घर नव्हतं वगैरे, तुम्ही समाजाच्या नियमांच्या पलीकडे आहात. इथे ते पुढे म्हणतायत ओ तुमच्यासारखाच भक्त असा कोण दुसरा वागू शकत नाही. शिवजी कधी कधी दिव्य मध्ये नृत्य करतात कीर्तनात, तर कधी कधी ते विवस्त्र होऊन जातात कीर्तनाच्या वेळेपणात. तर नारद मुनी म्हणतात तुमच्यासारखाच कोण मोठा भक्त आहे जो आपल्या सगळ्या लोकांसमोर, इवन पार्वती ह्यांच्या सगळ्यांसमोर, आपल्या पत्नी समोर पण विवस्त्र अवस्थेत तोच कीर्तन करू शकतो, तुमच्याला सोडून कोणी दुसरं असं वागू शकत नाही. आणि म्हणतायत तुमची ही दिव्य भक्ती मी आज पाहिली, नारद म्हणतायत मी पाहिली आहे, तुम्ही लपवू शकत नाही कशा प्रकारे तुम्ही दिव्यतेने भक्ती करत होता. तुम्ही भगवंतां तुमच्या मनात भगवंतांप्रती खूप प्रेम आहे, आणि भगवंत तुम्हाला प्रेम करतात, आणि त्याच्यात कधीच खंड पडत नाही. आणि म्हणून जे आहेत अनेक भक्त तुमचा आशीर्वाद तुमच्या मार्गदर्शनाखाली भक्ती करू इच्छितात. आणि म्हणतात की परत तोच मुद्दा घेत आहेत की तुमच्या कृपेने अनेक भक्तांना भगवंतांची भक्ती प्राप्त झालेली आहे. पुढे ते म्हणतायत ही अंबिका, म्हणजे पार्वतीचंच नाव आहे अंबिका, ही जी अंबिका आहे शिवजींची महान झाली. तर शिवजी कसे महान आहेत की त्यांची पत्नी पण किती महान आहे. म्हणजे ही जी अंबिका आहे ती कोण आहे, ती भगवंतांची बहीण आहे. एकाच तुम्हाला माहिती आहे भगवान कृष्णांच्या आधी देवकीच्या पुढे ती मुलगी जन्माला आली होती, ती देवी होती, महामाया होती, दुर्गा देवी होती, तीच पार्वती आहे, तीच अंबिका आहे. तर ते म्हणतात हे जी अंबिका आहे ती तू भगवंतांची बहीण आहे, एकाच उदरातनं त्यांचा जन्म झालाय, कृष्णाच्या देवकीच्या गर्भातनं आले त्याच गर्भातनं हिचाही जन्म झालाय. आणि शंकर तुम्ही भले पत्नीच्या रूपात का होईना पण तुम्ही तिची काळजी घेताय, तिची सेवा करताय. आणि कशा प्रकारे सेवा करताय, तुम्ही तिला आनंद देताय, पण कशा प्रकारे तिच्या आनंदाकरता भरपूर उत्तम उत्तम तुम्ही भगवंतांचे उत्सव साजरे करता. तर असं आहे काय आयडियल गृहस्थ आश्रम, पती पत्नीला आनंद देत आहेत, पत्नी पतीला आनंद देत आहेत, भगवंतांच्या सेवेतले उत्सव वगैरे साजरे करून. आणि तिच्या बरोबर तुम्ही येऊन काय करताय, कीर्तन करताय, भक्तांचा संघ घेताय. ह्याच्यात ती पार्वती पण एवढी महान भक्त आहे की तिला पण ह्याच्यातच आनंद प्राप्त होत आहे. आता मात्र शिवजी थोडेसे काय म्हणतात, लाजले नाही म्हणता येणार, पण थोडेसे शांत झाले. कारण का नारदजींनी आता बरंच काय काय स्पष्ट रूपात बोललेलं होतं जे शिवजी डायरेक्टली नाही म्हणू शकत नाहीत, कारण काय सगळं घडलेलं आहे. हे सर्व घडलेलं आहे. तर आता शिवजी बघा, सुरुवातीला काय झालं, जे व्यक्ती होते त्यांनी असं सिद्ध करायचा प्रयत्न केला की कसं नारद तुम्ही बोलताय ते चुकीचं आहे. आता शिवजी तसं सिद्ध करू शकत नाही, कारण ह्या सगळ्या घटना सत्य आहेत. पण ते काय करतात, थोडस डिफ्लेक्ट करतात, वेगळाच मुद्दा घेतात. तर शिवजी बोलायला चालू करतात. आधी नारदांना थोडं शांत बसवतात. शिवजी म्हणतात, नारदा जो विचार कर, आता हे सदाशिव आहेत, पण जेव्हा भगवान शंकर भौतिक जगात येतात तेव्हा ते तमोगुणांचे इन्चार्ज बनतात. महेश धाम मध्ये ते सदाशिव आहेत. ते म्हणतायत, शंकर म्हणतात, मला हा विचार करूनच लाज वाटते. अहंकार किंवा गर्व हा भगवत भक्तांसाठी किंवा साधना करणाऱ्या भक्तांसाठी चांगलं गुण आहे का? नाहीये. तर शिवजी म्हणतात, हा जो गर्व आहे, हा जो अहंकार आहे, त्याचा स्त्रोत मी आहे तमोगुणाच्या हिशोबाने. तमोगुणाचा ह्याचा भगवान शंकर जेव्हा पृथ्वीवर येतात रुद्राच्या रूपात वगैरे, तेव्हा ते ह्या अहंकाराचे स्त्रोत असतात, गर्वाचे स्त्रोत असतात. पण सदाशिव म्हणतायत की ह्या गर्वाचा स्त्रोत मी आहे. नारद मुनी, तुम्ही या गर्वापासून एक संपूर्णपणे मुक्त आहात, आणि भगवान विष्णू पण मुक्त आहेत, आणि मी संपूर्ण गर्वामध्ये बुडलेलो आहे. कसं काय असणारच, कारण का मी स्त्रोत आहे ना. ह्या जगात जे कोण लोक गर्विष्ठ आहेत, अहंकारी आहेत, त्या सगळ्यांचा जो गर्व आहे तो शंकरांपासून येत असतो, ते तमोगुणचे इन्चार्ज आहेत. तर शिवजी म्हणतायत की समजा आपण असं दोन टोकं केली, आजकालच्या भाषेत काय ते एक्स एक्सिस, असं मॅथमॅटिक्सच्या भाषेत दोन टोकं केली, तर एका टोकाला काय आहे, कम्प्लिटली नो अहंकार, नो गर्व. आणि शिवजी म्हणतात, नारद म्हणजे तुम्ही आणि भगवंत तिथे आहात. आणि जर दुसरं टोक घेतलं, अहंकाराचा स्त्रोत किंवा फुल ऑफ अहंकार, शिवजी म्हणतात मी तिथे आहे, बाकीचे लोक मध्ये असतील, पण आपण दोघेही एकदम वेगळ्या टोकाला आहात. आणि शिवजी म्हणतात की ह्या खोट्या गर्वामुळे मला काय वाटतंय, मी नियंत्रक आहे, मी काय, म्हणजे जे काय नारद मुनी म्हटले की तुम्ही, हा तुम्ही, शिवजी म्हणतात मला असं वाटतंय की मी लोकांना ज्ञान वाटतो. नारद मुनी काय म्हणतात, तुम्ही प्रचार करता. मला, शिवजी म्हणतात मला अहंकार येतो की मी लोकांना मुक्ती देतो. जे नारद मुनी म्हटले ते खोटं आहे तसं शिवजी म्हणू शकत नाहीत, कारण का ते खरं आहे. पण शिवजी म्हणतायत त्याचा मला अहंकार येतो, मी मुक्ती देतो, मी लोकांना प्रचार करतो, मी लोकांवर नियंत्रण करतो, ह्याचा मला अहंकार येतो, हे नारदा असा विचार कर. आणि ते म्हणतायत शिवजी, आणि जेव्हा विनाशकाल येतो, प्रलय, ती म्हणतात मी तमोगुणच्या प्रभावाखाली ह्या संपूर्ण सृष्टीचा विनाश करतो, आणि एवढा माझ्या तमोगुण असतो की मी संपूर्ण सृष्टी नाश करून टाकतो. शिवजी म्हणतात हा विचार करूनच मला लाज वाटते की किती तमोगुणामध्ये मी या सृष्टीचा नाश पावतो. आणि म्हणतायत की अनिरुद्धाच्या बाबतीत तू बोलला, पण त्यात खरं लाजायची वस्तू अशी आहे की मी भगवंतांशी युद्ध केलं आधी. बाळासोरच्या साईडला शिवजी पण आले होते, आणि शिवजी आणि कृष्णामध्ये युद्ध झालं होतं, आणि नंतर मग भगवंतांनी ते बाळासोरला माफ केलं जेव्हा चारच हात उरले तेव्हा. पण आधी शिवजी म्हणतात ते सगळं नंतर, चार हात उरले वगैरे, म्हणजे मी भगवंतांशी युद्ध केलं. आणि आता बघा, शिवजी सगळं घटना सत्य आहेत, पण त्याला वेगळ्या दृष्टिकोनातनं सांगतायत. आता एक नारद मुनी काय म्हटले की भगवंत तुमची सेवा करतात, तुमची पूजा करतात, जसं रामेश्वरममध्ये वगैरे, बाणगंगेमध्ये, बाळकेश्वरमध्ये भगवंतांनी शिवजींची पूजा केलेली आहे. इव्हन वृंदावनमध्ये त्यांनी उदाहरण दिलं, काय ते सुदर्शन चक्र करता किंवा सांबा मुलाचा प्राप्ती करता कृष्णांनी केली, रामांनी केली. तर शिवजी म्हणतायत बरोबर आहे, भगवंत माझी सेवा करतात, मी खरा दास आहे, भगवंत स्वामी आहे. तर विचार कर, नारद मुनींना शिवजी म्हणतायत की भगवंत माझी सेवा करतात त्याचा खरा अर्थ उलटा आहे. या जगात उदाहरण घेऊया, एखादा कंपनीचा मेन मालक आहे, मेन मालक आहे कंपनीचा, तो बॉस आहे. आणि एखादा कामगार, अगदीच कामगाराशी एक वेळ बोलणार नाही मालक, पण थोडासा मॅनेजर वगैरे असेल किंवा सुपरवायझर असेल, आणि त्याच्यातून खूप चूक झाली असेल मोठी, आणि कधी कधी म्हणजे त्या मालकाला त्या सुपरवायझरला ओढायचंय किंवा थोडस त्याला काय म्हणतात ना टीकामध्ये बोलायचंय, तर कधी कधी मालक म्हणतो ओहो साहेब या या बसा बसा. हा म्हणजे तो काय साहेब बनला नाही, उलट एका प्रकारे मालक सुपरवायझरला साहेब म्हणून तो सुपरवायझरचा अपमान करतोय, म्हणतोय साहेब, मालक म्हणतोय ओ साहेब या बसा बसा तुम्हीच सर्व मालक आहात. ते म्हणतात की जेव्हा मालक किंवा असा कोण मोठा व्यक्ती छोट्या व्यक्तीला असं म्हणतो की तुम्हीच मोठे आहात, तर खरं तो मोठा व्यक्ती रागवलेला आहे छोट्या व्यक्तीवर, खरं तो रागवलेला आहे तो छोट्या व्यक्तीवर, आणि तो मला त्या प्रकारे ओरडत आहेत. तर शिवजी म्हणतात भगवंतांची माझी भगवंत माझी पूजा करतात बरोबर आहे, पण हे खरं असं दाखवत आहेत की भगवंत माझ्यावर प्रसन्न नाही आहेत, आणि ते खरं माझा अपमान, हा उपहास, तिथे ह्युमिलिट आलंय, माझा उपहास करायला इच्छितात शिवजी म्हणतायत. असं दाखवते जेव्हा भगवंत माझी पूजा करतात ते असं दाखवते की त्यांच्या मनात माझ्या प्रती काहीतरी थोडस अप्रसन्नता आहे. आणि भगवंत माझ्याकडून जे आशीर्वाद मागतात ती काही त्यांची कृपा नाहीये, ती उलट माझ्यावर त्यांची अप्रसन्नता दाखवते असं शिवजी म्हणतायत. आणि नारद मी काय म्हणले होते की शंकरांनी जरी अपराध केले तरी भगवान कृष्ण त्यांना माफ करून टाकतात, लक्ष देत नाहीत. शिवजी म्हणतात नाही नाही मी अपराध केल्यावर भगवंत शिक्षा देतात, तिथे समोर नाही दिली ब्रह्माजींसारखी. ब्रह्माजींना कसं हिरण्यकशिपूला मारल्यावर नरसिंहदेव डायरेक्ट म्हणले परत असले आशीर्वाद देऊ नको मग. हा तर शिवजी म्हणतात मला समोर दिली नाही, पण मागे येऊन नंतर त्यांनी खूप मोठी शिक्षा दिली. काय शिक्षा दिली? जा पृथ्वीवर आणि चुकीचा मायावादाचा प्रचार कर. हा मायावाद, मला मायावाद म्हणजे जे भगवंतांना रूप नाही असा तो मायावाद आहे, भगवंतांमध्ये विलीन व्हा आणि चुकीचा उपदेश आहे. तर शिवजी म्हणतात मला चुकीचा उपदेश प्रचार करायची इच्छा नव्हती, चुकीचा उपदेश कोणाला बोलायला आवडेल, पण भगवंतांनी मला शिक्षा दिली जा जा पृथ्वीवर जा आणि त्या चुकीचा उपदेशाचा प्रचार करू नये असं शिवजी म्हणतायत. आणि शिवजी म्हणतायत असली सेवा कोणाला आवडेल का चुकीचा उपदेशाची प्रचार करायची, पण आता भगवंतांनी दिली म्हणून मी ती केली. आणि म्हणतायत हा नारदांनी काय स्तुती केली की तुम्ही काय देऊ शकता ब्रह्माजी इंद्रांना पाहिजे ते काय देऊ शकताय? मुक्ती देऊ शकताय. पण शिवजी म्हणतायत बरोबर आहे मी मुक्ती देऊ शकतो, पण हे ऐकून मला लाज वाटते, कारण का जे खरे भक्त आहेत त्यांना मुक्ती नकोशी असते. त्यांना कोणी सांगितलं की हे मिस्टर शिवजी आहेत, नाही मिस्टर मी म्हणतोय सॉरी असं बोलू नये, पण हे शिवजी आहेत हे मुक्ती देऊ शकतात, तर भक्त म्हणतात नको रे बाबा हे मुक्ती भिक्ती आपल्याला नको. तर शिवजी म्हणतात हे जी मुक्ती देते माझी शक्ती आहे माझी कॅपॅसिटी आहे ती मला लाजिरवाणी करते, कारण का भक्तांना मुक्ती नकोशी आहे. तुम्ही स्तुती करताय पण खरे भक्तांना मुक्ती नकोशी आहे आणि ही मला लाजिरवाणी करते असं शिवजी म्हणतायत. आणि आता असे मुद्दे खोडून काढल्यावर किंवा त्या मुद्द्यांना खोडून नाही काढत पण वेगळ्या दृष्टीने दाखवल्यावर शिवजी नारदांना म्हणतात की खरं नारदा तुला काय पाहिजे, कोण भगवंतांचा मोठा भक्त आहे? तर म्हणतात खरं भगवंतांचे सर्वात मोठे भक्त कोण आहेत? तर वैकुंठात राहणारे जे वैकुंठवासी भक्त आहेत. आजकाल आपण कोणी गेल्यावर वैकुंठवासी म्हणतो तसं नसतंय, वैकुंठ स्वर्गवासी वैकुंठवासी एवढं सोपं नाहीये स्वर्ग लोकांच्याने, पण आपण म्हणतो ठीक आहे. शिवजी म्हणतात ते खरे वैकुंठवासी आहेत, ते खरं शुद्ध भक्त आहेत, कारण का त्यांची भक्ती जी आहे ती खरोखर शुद्ध आहे, माझ्यासारखी अहंकार युक्त नाहीये तमोगुण युक्त नाहीये कम्प्लिटली शुद्ध आहे. त्यांना काहीही स्वार्थी इच्छा नसते, कोणत्याही भौतिक ऐश्वर्याकडे ते बघत पण नाहीत, किंवा मुक्ती देची शक्ती पण ऐश्वर शिवजी म्हणतात, आणि जे शुद्ध भक्त आहेत ते त्याच्याकडे पण बघत नाही. शिवजींकडे जे काय ऐश्वर होते थोडेफार ते तसे अगदी साधे राहायचे, पण जे काय थोडेफार होते ते शिवजी म्हणतात की जे खरे भक्त आहेत ते त्याच्याकडेही बघत नाहीत. आणि भौतिक जगतातल्या सगळ्या वस्तूंना ह्या वैकुंठाच्या भक्तांनी काय केलेलं आहे, एक गवताप्रमाणे तृणप्रमाणे तोडून दिलेलं आहे. आणि ते म्हणतात की हे शुद्ध भक्तीची पद्धत आहे तेवढी उत्तम आहे की जे साधना भक्त आहेत जे भगवंताला शरण जायचा प्रयत्न करत आहेत फक्त त्या प्रयत्नांनी भगवंत त्यांच्याकडे आकर्षित होतात. साधना भक्तांच्या प्रयत्नांनी भगवंत आकर्षित होतात. कारण का ह्या साधना भक्त भले ते प्रयत्न करतायत ते शुद्ध नाही आहेत, पण त्यांचं एक खंबीर आहे. काय खंबीर आहे? एकेह गुरुनंदन, मला फक्त भगवंतांची सेवा करायची, भगवंतांच्या आदेशाचं पालन करायचं आहे, हे त्यांचं फिक्स आहे, भले ते शुद्ध नाही आहेत. म्हणून शिवजी म्हणतात की असे जे भक्त आहेत ते खरं भगवंतांना प्रिय आहेत. वैकुंठात तर आहेतच आहेत, हे साधना करणारे पण प्रिय आहेत, कारण का ते फिक्स आहेत, मी फक्त भगवंतांच्या आदेशाचं पालन करणार. आणि असे भक्त आहेत ते तर काय म्हणतात सिद्धी अष्टसिद्धींकडे पण लक्ष देत नाहीत, मुक्तीकडे पण लक्ष देत नाहीत. कारण का वैकुंठवासी लोकांना हे सगळं प्राप्तच असते, मुक्ती पण आपोआप प्राप्त असते, सिद्ध्या पण त्यांना प्राप्त असतात, ते काही असल्याकडे लक्ष देत नाहीत. आणि ते म्हणतात हे जे खरे आहेत, शिवजी म्हणतात मी आहे, मी कोण आहे, गर्वाचा स्त्रोत आहे, अहंकारचा स्त्रोत आहे. वैकुंठातले भक्त आहेत ते संपूर्णपणे अहंकारापासून मुक्त आहेत. शिवजी म्हणतात मी अहंकाराच्या अधीन आहे. ते म्हणतात मी अहंकाराच्या अधीन आहे. त्यांचं म्हणत ठीक आहे, सॉरी एक पुढचा पॉइंट राहिला. ओके हा. आणि ते म्हणतायत असे जे भगवंतांचे भक्त आहेत वैकुंठातले, ते खरं भगवंतांचा प्रचार करायला मदत करतात. कसं? कधी कधी ते स्वतः पृथ्वीवर येतात आचार्यांच्या रूपांमध्ये, रामाचार्य वगैरे असे. आणि कधी कधी जे भक्त इथे प्रचार करत असतात त्यांना ते अदृश्य रूप मध्ये मदत करतात वैकुंठातले भक्त प्रचार करायला. कधी कधी आपल्यापैकी काही लोक बुक डिक्शनला जातात, मला एकदा कृष्णमाते सांगत होत्या की हे असं झालं आणि एकदम असं, तर ते आपल्याला कोणतरी मदत करत असतं. आपल्या न जाणतेपणे हे कोण आपल्यापेक्षा हायर पॉवर्स आपल्याला मदत करत असतात. तर असं ते म्हणतात की जे भक्त आहेत ते खरं डायरेक्ट येतात आचार्यांच्या रूपांमध्ये प्रचार करायला. जसं प्रभुपाद आहेत ते एकदा सांगत होते, कृष्ण म्हणत होते मला, प्रभुपाद सांगत होते की जा तू पृथ्वीवर थोडा प्रचार करू नये. तर प्रभुपाद म्हणत होते मी म्हणतो नको त्या पृथ्वीवर जायची काय मला इच्छा नाही. तर भगवंत म्हणले तू काळजी करू नको, तू जा, सगळी मी सोय करून ठेवतो, तू फक्त जा आणि ये, थोडस माझ्याबद्दल बोल आणि जा आणि ये, बाकी सगळी सोय करतो. तर ही खरं वैकुंठात राहणाऱ्यांची महानता आहे की ते प्रचार करायला म्हणून आचार्यांच्या रूपांमध्ये पृथ्वीवर येतात. आणि ते म्हणतायत की आता इथे शंकर आहेत ना, ते थोडं मुक्तीबद्दल बोलतात. मुक्तीमध्ये पाच प्रकारच्या मुक्ती असतात, पण एक असते सायुज्य मुक्ती, ज्याच्या तो व्यक्तीची अशी इच्छा असते की मला कोणतंही रूप नको, रंग नको, मी भगवंतांमध्ये विलीन होऊन जावं. तर इथे जे म्हणतायत की जे वैकुंठातले जे भक्त आहेत ते काय करतायत, ते मुक्ती नको हे दाखवायला किंवा मुक्ती कशी शुल्लक आहे हे दाखवायला विविध प्रकारचे रूप धारण करतात आध्यात्मिक जगतात. मनुष्याचे रूप, मोर, पशु, पक्षी, गायी, वृक्ष, अशी पृथ्वीवर ही रूप तामसिक आहेत. पशूंची रूप, वृक्षांची रूप हे तमोगुणात आहेत पृथ्वीवर, पण वैकुंठात ते दिव्य रूपात आहेत. मला निर्गुण नाही बनायचंय, मला भगवंतात विलीन नाही व्हायचंय, हे दाखवण्याकरता ते शिवजी म्हणतात की हे जे लोक आहेत वैकुंठातले ते असे दिव्य रूप धारण करतात, वृक्षाचं पण धारण करतात, हे दाखवायला की कशी मुक्ती ही अयोग्य आहे. आणि म्हणतायत शिवजी म्हणतायत की तिथे अजून काय महानता वैकुंठात, की तिथे कायम शुद्ध भक्ती चालू असते, कधी आहे कधी नाही, थोडा वेळ आहे. शिव महेश धाम मध्ये पण कधी कधी संकर्षण नंतर दृश्य होत नाही, कधी कधी बघा इंद्रांचा जेवढा संघ असतो वामन देवांशी त्यापेक्षा जास्त संघ ब्रह्मादींचा महापुरुषांशी, त्यापेक्षा जास्त संघ शंकरांचा शंकरशांतींशी असतो. पण शिवजी म्हणतात की वैकुंठात तर भगवंत ऍक्च्युअली 24 तास असतात, 24 तास नाही कायमचे असतात, 24 तास आपल्याकडे पृथ्वीवर आहेत. अर्थात वैकुंठात नाही पण दिवस रात्र असतात, त्याचा प्रभाव नसतो पण. तर ते म्हणतात तसं तिथे आहे. आणि कायम असीमित शुद्ध प्रेमाच्या भक्तीच्या प्रेमामध्ये ते भगवंतांची सेवा करतायत. तिथे वैकुंठात काय सुंदर आहे, पशु पक्षी किडे माकोडे सगळं भगवंतांची स्तुती करतायत. हे वैकुंठाचं वातावरण आहे. आणि शंकरजी म्हणतात मी कधी कधी शंकरशना पाहू शकतो आणि कधी कधी हृदयात, ते सुद्धा कधी कधी ध्यान मध्ये मग्न होतंय असं शिवजीच म्हणतायत. पण ते म्हणतायत की वैकुंठातले जे प्राणी आहेत ते पण शुद्ध भक्त आहेत, ते पण भगवंतांना कायम पाहू शकतात. आता शिवजी बघा, शिवजी दिव्य भावात गेलेले आहेत. वैकुंठवासींची स्तुती करता करता ते थोडेसे डायवर्ट होतात. ते पण कुठे आता डायवर्ट होतात, आता ते वैकुंठ लोकाची स्तुती करायला लागतात. हे वैकुंठ लोक कसा महान आहे, तर वैकुंठ लोकाला काही कृपा मिळालेली नाहीये, वैकुंठ लोक काही भगवंतांचा प्रिय भक्त नाहीये. व्रजवासी व्रजवासी नाही, वैकुंठवासी असू शकतात. पण शिवजी आता भगवत भक्तीच्या प्रेमात वाहून गेलेले आहेत, त्यांना ते ह्याच्या पुढच्या घटनांमध्ये असे भक्त लोक दिव्य भावेत बरेचदा डायव्हर्ट होणार आहेत. ते शिवजी आता वैकुंठाची स्तुती करायला सांगतात. ते म्हणतायत उत्साहाने की वैकुंठामध्ये काय आहे, वातावरण संपूर्ण भक्तिमय आहे, सगळे लोक संकीर्तन इत्यादी मार्गातनं कायम भगवंतांच्या शुद्ध भक्तीमध्ये संलग्न आहेत, दुसरं काही तिथे होत नाही. प्रेम भक्तीचा कार्याशिवाय वैकुंठामध्ये काही होत नाही. आणि वैकुंठामध्ये भगवंतांची अनेक रूप आहेत, एकच रूप नाहीये. खरं भगवंतांची हजारो करोडो अब्जो रूप आहेत वैकुंठामध्ये. आणि त्या सगळ्या रूपामध्ये भगवंत दिव्य भक्ती स्वीकारत असतात. आणि ते म्हणतात वैकुंठामध्ये जो भक्तीचा आनंद आहे त्याच्या समोर मुक्त व्हायचा आनंद असं सांगितलंय की या पृथ्वीवर समजा एक स्त्री पुरुष खूप श्रीमंत राजा राणी सुंदर असे सगळे असतील, परफेक्ट, खूप ऐश्वर आहे, तरुण्य आहे, सुंदर शरीर आहे आणि अमाप संपत्ती आहे, त्यांना काहीतरी एक उपभोग प्राप्त आहे पृथ्वीवर. त्यामुळे त्याच्यापेक्षा हा समजा उपभोग, हा उपभोग अगदी थेंबा एवढा आहे कशाचा समोर, ब्रह्मा काय ह्याच्यात सॉरी भगवंतामध्ये विलीन व्हायच्या आनंदाचा, भगवंतामध्ये विलीन व्हायचा आनंद खूप मोठा आहे समुद्रासारखा. आणि पृथ्वीचा जो उपभोग आहे काय ऐश्वर काम जीवन पॉवर पोझिशन या सगळ्याचा एकदम फुल आणि परफेक्ट, तो अगदी थेंबाप्रमाणे. आणि शिवजी म्हणतात जो ब्रह्मानंदाचा जो सागर आहे तो थेंबाप्रमाणे आहे वैकुंठातल्या शुद्ध भक्तीच्या आनंदाचा समोर. खरं थेंबाप्रमाणे म्हणत नाहीत, ते म्हणतात शुद्ध भक्तीच्या आनंदासमोर थेंबाच्या अर्ध्याच्याही एक कण आहे, फ्रॅक्शन ऑफ अ हाफ ऑफ अ ड्रॉप ब्रह्मानंद. आणि ब्रह्मानंदाच्या समोर एक थेंब आहे या भौतिक जगतातला एकदम परफेक्ट आनंद, तो आपल्याला मिळत नाही इंद्रलोकाला वगैरे. तर आणि ते म्हणतायत वैकुंठ लोकांमध्ये खरं भगवंतांची कृपा आहे. आणि शिवजी म्हणतायत हे जे वैकुंठातले वासी आहेत ते सगळे महान भक्त आहेत, माझ्यापेक्षा खूप महान आहेत, त्यांना खरं कृपा मिळालेली आहे. श्री आणि श्रीमान म्हणजे भगवंत आणि लक्ष्मीजी दोघेही त्यांना आशीर्वाद देतात. म्हणजे वैकुंठवासींच्या महानता काय आहे, सगळे आशीर्वाद जरी मिळाले तरी ते सगळ्या आशीर्वादांचा उपयोग कशात करतात, भगवंतांच्या सेवेमध्ये परत ते करतात. तर आपल्याला म्हणजे त्यांचे आशीर्वाद आपण कसं काही काही भौतिक जगतातले लोक भगवंतांची सेवा करतात आणि त्यांचा काहीतरी वेगळे आशीर्वादची अपेक्षा करतात, पण तिथले वैकुंठातले लोक आशीर्वाद प्राप्त झाला तरी ते आशीर्वादचा सगळा उपयोग परत भगवंतांच्या सेवेसाठीच करतात. आणि आता शिवजी परत डायव्हर्ट होत आहेत. आता शिवजी काय करतायत, या पृथ्वीवरचे भौतिक जगतातल्या शुद्ध भक्तांची स्तुती करायला चालू करत. आधी वैकुंठवासी झाले, वैकुंठ लोक झाला, आता पृथ्वीवर किंवा भौतिक जगतातले शिवजी म्हणतायत पृथ्वीवरचे किंवा भौतिक जगतातले जे शुद्ध भक्त आहेत ज्यांना पंचमहाभूतांचं शरीर आहे पण ते शुद्ध भक्त आहेत, का त्यांचं पंचमहाभूतांचं शरीर आहे तरी पण त्यांचा मूळ वैकुंठाचा आहे. आणि शिवजी म्हणतात अशा भक्तांची मी पूजा करतो पृथ्वीवरच्या सुद्धा, अशा भक्तांचा संघ मी प्राप्त करू इच्छितो, अशा भक्तांना मी शरण जातोय असं शिवजी सांगू इच्छितात. कारण का पृथ्वीवरचे भौतिक जगतातले पण असे शुद्ध भक्त भगवंतांची कृपा घेऊन फिरत असतात आणि ती कृपा मला पाहिजे शिवजी म्हणतात, म्हणून मी त्यांना शरण जातो हा त्यांच्या संघाची मी अपेक्षा करतो असं शिवजी म्हणतायत. ते म्हणतात पृथ्वीवरच्या किंवा भौतिक जगतातल्या शुद्ध भक्तांची महानता काय, त्यांनी पण पृथ्वीवर असूनही भौतिक उपभोगांची सोय असूनही त्यांनी सगळ्या उपभोग सोडून दिलेले आहेत चुणासारखे. त्यांच्याकडे भौतिक शरीर आहे ते म्हणतात, पण त्यांचे भौतिक शरीराचं त्यांना भानच नाहीये. बघा वैकुंठ लोकांमध्ये आध्यात्मिक शरीर आहे, पृथ्वीवरच्या किंवा भौतिक जगातल्या शुद्ध भक्तांना भौतिक शरीर आहे, पण त्यांचं ते भानच नाही, शरीर असून नसल्यासारखंच आहे. आपल्या शरीरामध्ये थोडा तरी भान होतो, तहान लागली, भूक लागली, खा झाली, झोप आली, हे आपल्यामध्ये भान होणारच, पण जे शुद्ध भक्त असतात त्यांना हे पण भान राहत नाही असं शिवजी सांगतायत. म्हणून त्यांच्याकडे जे शरीर जरी असेल तरी ते शुद्ध भक्तच आहेत, ते वैकुंठ मूळमध्येच आहेत. आणि म्हणतायत म्हणून जो कोण भौतिक शरीरधारी या पृथ्वीवर असतो ना, त्याला जन्म घेतल्यावर काही ऋण देणं महत्वाचं असतं. एक ऋण आहे आपल्या पूर्वजांचं, त्याचं ऋण कसं देत असतं, प्रजा उत्पन्न करून. एक ऋण आहे देवतांचं, त्यांचं ऋण भरायचं असतंय यज्ञ करून. एक ऋण आहे ऋषी मुनींचं, आज वाटतं ऋषी पंचमी आहे, त्यांचं ऋण भरायचं असतंय ऋषींनी लिहिलेले अध्ययन, ऋषीमुनी जे शास्त्र लिहिलेत त्यांचं अध्ययन करून. ऋषीमुनी नमस्कार, तुमची पुस्तक साईडला ठेवा, असं नसतं करायचं. ऋषी पंचमी ह्या करताच आहे, आजचा दिवस आहे की ऋषींनी जे पुस्तकं लिहून ठेवली आहेत, ग्रंथ जसं सनातन गोस्वामी मुनी आहे, महान भक्त आहेत, त्यांनी लिहिले, आता अभ्यास केला पाहिजे. नुसतंच नमस्कार करायचं, हरी बोल, आज ऋषी पंचमी, आणि त्यांचं शास्त्र वर्षभर वाचायचं नाही, असं नाही करायचं. ऋषीमुनींचे ऋण असतात, त्यांनी लिहिलेले शास्त्र वाचून त्यांचं अध्ययन करून ते ऋण फेडायचे असतात. जो कोण जन्म घेतो त्याला हे तीन काय म्हणतात, काय म्हणू त्याला, ऋण, ऋण, तीन ऋण असतात. अजून पण आहेत देवर्षी भूताप ऋण पितृणाम, अनेक ऋण आहेत, पण हे तीन प्रमुख आहेत. आणि ते न दिल्याशिवाय व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याचा ते पाप धरलं जात. अर्थात इथे सांगितलंय शिवजी पण तेच म्हणतायत की जे भगवंतांचे शुद्ध भक्त आहेत त्यांनी आपल्या शरीराची ओळखच सोडून दिल्यामुळे त्यांनी हा नियम तोडला तरी त्यांना तो लागू होत नाही. आणि हाच नियम नव्हे तर भौतिक जगतामध्ये असे अनेक सामाजिक नियम आहेत जे भौतिक शरीरधारी किंवा भौतिक शरीराच्या चेतनेच्या लोकांकरता आहेत, पण ह्या वैकुंठाच्या लोकांना भौतिक शरीराची चेतनाच नाहीये, त्यामुळे त्यांनी हे असले नियम तोडले समाजाचे तर त्यांना त्याचा रिझल्ट लागू होत नाही. पण जो शुद्ध भक्त नाही त्यांनी तसं वागलं तर त्याला त्याचे कर्माची फळ प्राप्त होणार आहे. आणि ते पुढे म्हणतायत की असे भक्त आहेत ते कशालाच घाबरत नाही, मृत्यूला पण नाही, नरकाला पण नाही, कारण का त्यांचा शरीराशी ओळखच नाहीये. आणि शिवजी जेव्हा चित्रकेतू महाराजांना शाप मिळाला, पार्वतीने चुकून दिला, काय शाप, की तू राक्षस बन, तेव्हा चित्रकेतू महाराज बिलकुल घाबरत नाही, तुला नमस्कार करतात. तेव्हा शिवजी हा श्लोक म्हणतात, नारायण परा सर्वे न कुतश्च न विभ्यती. नारायण जे भक्त आहेत ते नरका स्वर्ग अपवर्गेशु, ते नरक आणि स्वर्गाला समान समजतात, त्यांच्या त्या शरीराने त्यांना फरकच पडत नाही. उत्तरासुराला असुरी शरीर मिळालं पण त्याची भगवत भक्ती काही कमी झाली नाही, ते शुद्ध भक्त आहेत शिवजी म्हणतात. म्हणून त्यांना फरकच पडत नाही नरकात काय स्वर्गात काय पृथ्वीवर काय, कारण का त्यांना शरीराचं भानच नाहीये, ते संपूर्णपणे भगवंतांचंच भान आहे, संपूर्ण वैकुंठाचंच मूळ आहे. आणि ते म्हणतायत असे जे पृथ्वीवरचे पण जे शुद्ध भक्त आहेत, जेव्हा मी पृथ्वी म्हणेन तेव्हा भौतिक जगतात लक्षात घ्या, पृथ्वी आणि इतर संपूर्ण पृथ्वीवरचे पण जे शुद्ध भक्त आहेत, शिवजी म्हणतात मला पण त्यांच्या संघाचा खूप इच्छा आहे, माझ्या मनात त्यांच्याप्रती खूप काय आदर आहे. आणि शिवजी म्हणतात मला संघ कोणाचा आहे, नंदी वगैरेचा आहे, पण त्याही पेक्षा मला अशा शुद्ध भक्तांच्या भौतिक जगतातल्या शुद्ध भक्तांची संघाची अपेक्षा आहे. आणि ते म्हणतात खर तर जिथे कुठे असे भक्त उपस्थित आहेत तिथे काय आहे, वैकुंठ आहे. एकदा युधिष्ठिर महाराजांकडे नारद मुनी येतात, नारद मुनी नाही विदुर, तेव्हा युधिष्ठिर महाराज पण तेच म्हणतात की असे तुमच्यासारखे जे शुद्ध भक्त आहेत ते जिथे आहेत तिथेच तीर्थस्थान आहे, तीर्थी कुर्वंती तीर्थानी. युधिष्ठिर महाराज विदुरांना म्हणतात तुम्ही स्वतः तीर्थ आहात, तुम्ही जिथे जाल तो तीर्थ बनतो, विदुरांसारखे भक्त आहेत, ते म्हणतात असे जे वैकुंठातले वैकुंठ चेतनेवाले पृथ्वीवरचे भक्त आहेत ते सतत येत आहेत, ते जिथे आहेत तिथे वैकुंठ आहे. आणि भगवंतानी पण म्हटलेलं आहे ना ते श्लोक तुम्हाला माहितीये, भगवंत वाटत नारद मुनींना सांगतात नाहम तिष्ठा मी वैकुंठे योगिना हृदयेच, मी वैकुंठात राहत नाही मी योगींच्या हृदयात राहत नाही. कुठे राहतो? यत्र गायंती मद भक्ता तत्र तिष्ठा मी नारद, जिथे माझे भक्त राहतात तिथे मी सॉरी जिथे माझे भक्त माझं कीर्तन करतात तिथे मी राहतो, असं भगवंतांनीच नारद मुनींना सांगितलेलं आहे. तर शिवजी म्हणतात की हे जिथे भौतिक जगता जरी शुद्ध भक्त असतील तरी ते वैकुंठ आहे, भगवंतांनी सांगितलंय, कारण तिथे हे वैकुंठाचा मूळ आहे. आणि तर हा मुद्दा साधा पण शेवटी येतो ना, कारण का त्यातनं पुढचा मुद्दा येईल. ते म्हणतायत की ठीक आहे परत एकदा की ज्या पृथ्वीच्या भक्तांना भौतिक शरीर आहे आणि वैकुंठातल्या भक्तांचं दिव्य शरीर आहे, मग दोघे समान कसे? तर शिवजी म्हणतात बरोबर आहे, पण जे पृथ्वीवरचे जे भक्त आहेत भौतिक जगतातले जे भक्त आहेत ते आपल्या शरीरात चेतनेमध्ये नाहीत, त्यांना शरीराचा भानच राहत नाही आणि ते कायम वैकुंठाच्या मूळमध्ये असल्यामुळे भले त्यांना भौतिक शरीर असो किंवा दिव्य शरीर असो ते दोघेही समान लेवलला आहेत. पुढे ते म्हणतायत ओके, तर पुढचा एक महत्वाचा मुद्दा येणार आहे. आणि म्हणतात कधी कधी या भौतिक जगतातला जो भक्त आहे तो कधी कधी त्याचं शरीर परिवर्तन होऊन जाते दिव्य शरीरात, जसं ध्रुव महाराजांचं झालं. ध्रुव महाराजांचं विमान आलेलं, त्याच्या आधी त्यांचं शरीर जे होतं भौतिक शरीर ते ध्रुव महाराजांसारखंच राहिलं पण ते फक्त परिवर्तित झालं दिव्य शरीरात, म्हणून ते शरीराचं काही विशेष महत्व नाही म्हणतात. जे पृथ्वीवरचे पण जे शुद्ध भक्त आहेत भौतिक शरीर असो किंवा नसो त्यांचं ते शुद्ध शरीरासारखंच आहे. आणि मग आता प्रश्न येतो, फिलॉसॉफिकल चर्चा आहे, नारद मुनींची चर्चा नाहीये, की असं सगळं समान आहे मग शिवजी तुम्ही सुरुवात काय केली, कसे वैकुंठातले भक्त महान आहेत मग तुम्ही वैकुंठवासींना स्पेशल महान का सांगितले? समजा दोघेही समान आहेत, शिवजी बघा आधी वैकुंठवासींची स्तुती केली मग कुठे आले, आधी वैकुंठ लोकांची स्तुती केली आणि मग पृथ्वीवरच्या वैकुंठांच्या पृथ्वीवरच्या शुद्ध भक्तांची. मग प्रश्न येईल की तरी पण मग त्या वैकुंठवासी भक्तांची विशेष स्तुती का? कारण दोन कारण आहेत, भले समान आहेत पण कारण दोन आहेत. एक, पृथ्वीवरचे जे भक्त शुद्ध भक्त आहेत त्याची भक्ती करतायत ते वैकुंठातल्या शुद्ध भक्तीची महानता प्रस्थापित करते, ओरिजिन तिथे आहे, इथे आपण शुद्ध भक्ती करतायत वैकुंठ, इथे आपण वैकुंठाच्या मूळची महानता स्थापित करतायत, ओरिजिन तिथे, लेवल समान आहे पण ओरिजिन कुठे आहे? वैकुंठात आहे, म्हणून त्यांची थोडी स्पेशल पोझिशन आहे, एक कारण. आणि दुसरं कारण आहे की ओके, पण मग तरी दोघी समान आहेत तरी पण कधी कधी भक्तांना वैकुंठात जायची इच्छा का होते? ही समान आहे, एकच कारण आहे की वैकुंठामध्ये भगवंत 24/7 असतात आणि 24 तास मूळ सेम आहे दोन्हीकडे, पण वैकुंठामध्ये भगवंतांची सेवा 24 तास करायची सुसंधी या भक्तांना प्राप्त होत असते, म्हणून कधी कधी भक्त भौतिक जगतातनं वैकुंठात जायची इच्छा करतात असं शिवजी ते सांगतायत. आता एक थोडस काय म्हणू, थोडस लाईट मूड घेऊया. आता गौरी माताजी थोडं डिस्टर्ब होत आहे, ते म्हणताय शिवजी नुसतं बोलतायत बोलतायत, अरे एवढी स्तुती केली वैकुंठाची स्तुती केली वैकुंठ लोकांची स्तुती केली पृथ्वीवरच्या वैकुंठ शुद्ध भक्तांची स्तुती केली, गौरी माताजी खा खूप डिस्टर्ब होईल. इथे नारदजी म्हणतात गौरींना राहत नाही आता, न विचारता किंवा मध्येच त्या बोलायला चालू करतात का बरं? कारण का त्यांच्या मनात विचार येतोय की हे शिव माझे हसबंड म्हणजे आता त्यांचं ते पती पत्नीसारखं रूप आहे संबंध आहे, हे शिवजी काय करतायत काय? अरे वैकुंठाची स्तुती भरपूर वैकुंठवासींची स्तुती झाली मग ह्याची झाली वैकुंठ पृथ्वी, अरे पण तिथे त्या महालक्ष्मी आहेत त्या माझे ओरिजिनल फॉर्म आहेत ह्यांची स्तुती काय करतच नाहीत आमचे हसबंड, तर एकदा मी लेक्चरमध्ये विचारलेलं असं मातींना, असं कधी होतं का की तुमचे हसबंड किंवा प्रोफेसर काही काही बोलत आहेत खूप काही आणि तुमच्या मनात ते बोलत नाहीये, असं कधी कधी होतं का? माती म्हटलं कधी कधी नाही प्रोजेक्ट, बरेच कायमच असं होत असतं. हरी बोला, गृहस्थ आश्रमचा विषय मी जात जास्त प्रवेश करत नाही, पण कधी शिव लोकांमध्ये पण कधी कधी तसं होतं. आणि मग ते गौरी होती ती मध्ये डायरेक्ट बोलायला चालू केलं तिने. तर ती म्हणते गौरी मध्ये बोलायला लागली, तिने ऐकलं की आपले असे बोलत चालले आहेत पण ते महालक्ष्मीची स्तुती करत नाहीये, ते माझं ओरिजिनल फॉर्म आहे आणि ते पण वैकुंठातली आहे आणि ती वैकुंठातली सब मेन आहे. महालक्ष्मी नुसती वैकुंठातली नाहीये, भगवान नारायण लक्ष्मीनारायण आहेत, सर्वात वैकुंठातले भले शुद्ध भक्त आहेत पण ते महालक्ष्मीकडे एक आदर्श प्रेरणा किंवा शरणागतीने पाहतात. तर वैकुंठातली महालक्ष्मी मेन आहे आणि मी तिचं रूप आहे. आमचे शिवजी सगळी स्तुती करतात, वैकुंठवासी पृथ्वीवर पोचले, पृथ्वीचे भक्त झाले वैकुंठ, अरे पण महालक्ष्मी पुढे गेली. हा, काय पार्वती गौरीला काय राहवलं नाही आणि ती म्हणायला लागली थांबा थांबा, त्या वैकुंठ लोकांमध्ये सर्वात मेन महालक्ष्मी आहे. हा, वैकुंठवासींमध्ये महालक्ष्मी तिची पोझिशन अद्वितीय आहे. वैकुंठामध्ये ती खास फेमस आहे. तिचं नाव काय आहे? हरी प्रिया, पण तिचं एक नाव आहे. सगळे वैकुंठवासी तिची काय करतात? आराधना करतात महालक्ष्मींची. तर थोडीशी ती सांगते, थोडस भौतिक आहे म्हणजे थोडस कट शॉर्ट करतोय. या पृथ्वीवर जे कोण राजे ज्यांच्याकडे कधी समृद्धी पॉवर असते तेवढ्या ही सगळी महालक्ष्मीची कृपा आहे. आणि लोक लक्ष्मीची तपस्या करतात, लक्ष्मीला प्रार्थना प्रसन्न करायचा प्रयत्न करतात पण त्यांच्याकडे महालक्ष्मी लक्ष देत नाही. लक्ष्मीजी जे लोक लक्ष्मीची सेवा करतात त्यांच्याकडे लक्ष्मीजी लक्ष देत नाही, आणि जे लोक भगवंतांची सेवा करतात त्यांच्याकडे ती लक्ष देते. ते भगवंतांच्या चरणांवरती फिक्स आहे. कधी कधी असं होत असेल की काही लोकांनी लक्ष्मीची सेवा केली आणि लक्ष्मींची त्यांच्यावर कृपा झाली म्हणजे खूप पैसे मिळाले. गौरी म्हणते, ते म्हणते पण अशा लक्ष्मीचं नाव काय? चंचला. लक्ष्मीचं एक नाव आहे चंचला, ती एका ठिकाणी कधी राहत नाही. असा अभ्यास केलेला आहे की या पृथ्वीवर एखादा पिढी खूप श्रीमंत झाली, म्हणजे आजकालच्या भाषेत काय अंबानी टाटा बिर्ला हे सगळे प्रकार जे काय आहेत बदलत असतात, तर ह्या अशा पिढ्या 3 ते 4 पिढ्यांच्या पुढे ही श्रीमंती राहत नाही. काही ना काही कारण त्यांची ती श्रीमंती निघून जाते. असा अभ्यास साधारणपणे इतिहासात झालेला आहे. हा, अर्थात त्याच्या आधी पण जाऊ शकते पण जास्तच जास्त. म्हणून तिचं नाव काय आहे? लक्ष्मीचं चंचला. गौरी म्हणते तिचं नाव चंचला आहे पण ती भगवान विष्णूंच्या छातीवर जी आहे तिथे ती चंचल नाहीये, तिथे ती फिक्स आहे. लक्ष्मीजी ते भगवान विष्णूंच्या छातीवर फिक्स आहे. आता गौरी मातेची गौरी माताची जे लक्ष्मीची स्तुती करतायत, आधी शिवजींनी भरपूर स्तुती केली, मग पार्वतीने केली, आता नारद मुनी अजून मूळ झालेत. हा, ते आता वर बघायला लागले कुठे. हा, चला चला जाऊ महालक्ष्मींना भेटू. नारद मुनीने गौरींच्या सांगण्यावरून दुसरं कीर्तन चालू केलंय. जय पद्मा जय कमला, हे गौरी हे काय लक्ष्मींची नाव आहेत, कमला पद्मा आणि हरी. भगवंत आणि लक्ष्मींचं कीर्तन नारद मुनींनी चालू केलंय. म्हणतात फार उत्सुकताने द्यायला लागतात की फार छान आता मी जातो. पण शिवजी काय करतायत? शिवजी म्हणतायत आणि नारद उभे राहिले, दोघे बसलेले होते, नारद उभे राहिले. नारद एक विसरले, ते वैकुंठात जात आहेत वर का बरं? महालक्ष्मींना भेटायला. गौरी माते सांगतायत महालक्ष्मींना भेटायला. तर बरोबर बोलल्या त्या. तर आपण पाहतोय आतापर्यंत शांत होत्या, बरोबर गौरीचं म्हणायला आता पण एकदम शांत होत्या, नॉर्मल आहे नॅचरल. तर ते म्हटले आहेत की पण शिवजी म्हणतात नारदा विसरला काय तू? वैकुंठात जाऊन तू महालक्ष्मीला आता भेटू शकणार नाही, त्या तिथे नाही आहेत. अरे तुम्हाला आठवण असेल तर आता हे जे लीला चालू आहे नारदांची तेव्हा कृष्ण होता द्वारकेत आहेत आणि कृष्णांबरोबर रुक्मिणीच्या रूपात महालक्ष्मी आलेले आहे. तसं संपूर्ण भगवान स्वतः भगवंतांना याची गरज नसते पण जेव्हा भगवान आदि पुरुष भगवान श्रीकृष्ण अवतार घेतात तेव्हा सगळे भगवंतांची रूप त्यांच्याबरोबर आलेले असतात आणि सगळ्या लक्ष्मींची रूप पण रुक्मिणी मातेच्या रूपात तिथे उपस्थित असतात बाकी राण्यांच्या रूपात. तर शिवजीने ते नारदा घाई करू नको, थांब थोडा थांब, तिथे वर जाऊन काय फायदा नाही, महालक्ष्मी भेटणार नाही तुला. पण ते म्हणतायत बघा आत्ता जरी द्वारकेत गेले नारद मुनी तरी थोडी गडबड होणार, कारण की आपल्याला स्टेप बाय स्टेप जायचंय. नारद मुनी पुढे द्वारकेत जाणार आहेत, पण शिवजी त्यांना म्हणतात आत्ता नको. ते म्हणतात ते फक्त एवढंच म्हणते, असं म्हणत नाही की द्वारकेत जा म्हणून. ते म्हणतायत बघा वैकुंठात जाऊन तुला महालक्ष्मी भेटणार नाही, भगवंत तुला तिथे दिसणार नाही, ते द्वारकेत आहेत सध्या. आणि शिवजी नारद फ्रेंड आहेत, एका प्रकारे भाऊभाऊ पण आहेत ना, दोघे ब्रह्मादीचे पुत्र आहेत एका प्रकारे. तर शिवजी नारदांचा हात पकडतात, नारद उडून जायचे तयार येतात, म्हणतात थांबा जाऊ नका लगेच उडून, आणि म्हणतायत थोडं खाली बस. तर दोघे उभे राहिले, नारद मुनी उभे राहिलेले ना उत्साहात, हात खाली बस. का खाली बस? शिवजी म्हणतात मी तुला एक सिक्रेट सांगणार आहे कानात. ते सिक्रेट खूप गुपित आहे, ते एवढं गुपित आहे मी तुला सांगणार आहे. ते नारद शिवजी म्हणतायत ते गौरींनी पण ऐकलं नाही पाहिजे, कारण का ते गौरींनी ऐकलं तर ती रागवेल. कारण का गौरी ती महालक्ष्मीचं रूप आहे. तर ते सिक्रेट काय आहे जे आता शिवजी सांगणार आहे, ज्यांनी गौरी रागवणार आहे, ते तिने ऐकलं नाही पाहिजे. म्हणून ते नारदांच्या काळात सांगणार आहेत, वैकुंठात तर जायचं नाहीये, कारण का तिथे महालक्ष्मी भेटणार नाही. मग कुठे जायचंय? ते सिक्रेट ऐकायला आपल्याला एक 8 दिवस थांबावं लागेल. हरे कृष्ण. तर नारद मुनी काय शिकणे, भगवान शंकर काय सिक्रेट सांगतात जे गौरीने ऐकलं नाही पाहिजे, तिला राग येईल. कारण का शिवजी महालक्ष्मींकडे पाठवत नाहीयेत नारद मुनींना. म्हणजे बघा कधी कधी असं रोजींना सिक्रेट सांगावं लागतं मातेंना ऐकू जाऊ नये असं, कारण का मातेंना राग येतो कधी कधी. तर ते हाय प्रोपन म्हणतात हे सगळे प्रकार हाय प्लॅन्स मध्ये पण चालू असतात. आम्हाला काही अनुभव नाही, पण असलं वाटून थोडासा अंदाज येतो की काय असते ते. तर शिवजी नक्की काय सिक्रेट सांगणार नारद मुनींना की कुठे जा, वैकुंठात पण जाऊ नको, द्वारकेत पण आत्ता जायची म्हणजे ती आत्ता ती योग्य नाही द्वारकेत जाणं, नारद मुनी पुढे पोचणार आहे द्वारकेत आत्ता नाही. तर मग नक्की कुठे जा आणि ते काय गुपित आहे ते आपण पुढच्या रविवारी संध्याकाळी किती वाजता 7 वाजता ना, काय तारीख आहे, 8 तारीख आहे, 23 तारखेला 30 तारखेला संध्याकाळी 7 वाजता ऐकूया. अरे तिला प्रभुपाद की 2 मिनिटं कीर्तन करू संपायच्या आधी, फक्त 2 मिनिटं आणि मग आपण पुढे थांबू. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम हरे हरे, हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे राम राम हरे हरे, हरे हरे कृष्णा हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे, कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे राम.
पादा प्रभु पादा प्रभु पादा जय प्रभु पादा శిల ప్రభుపాదకి అనంతకోటి వైష్ణవృందకి గౌర ప్రేమ.